नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐश्वर्या नायर तुमका प्रादेशिक खबरो दिता। चालू आशिल्ले 2024 लोकसभा वेंचणुके खातीर तिसऱ्या पावण्या खातीर आज अधिसुचोवणी जारी जाली। ह्या पावण्यार गोंयात दोन सुवातां खातीर एकोड्या पावण्यावेले मतदान जातले। अधिसुचोवणी जारी जाले उपरांत आज सावन उमेदवारी अर्ज भरपाक सुरवात जातली। तिसऱ्या पावण्यार 12 राज्यां आनी केंद्र शासित प्रदेशांत 14 लोकसभा मतदारसंघांनी 7 मेक मतदान जातले। तातूंत गोंयचो आसपाव आसा। 4 जूनाक मतमेजणी जातली। गोंयात सध्या लोकसभा वेंचणुकेंत भाजपा प्रणीत एनडीए, काँग्रेस प्रणीत इंडिया, आघाडी आनी आरजी अशा 3 पक्षांमदी तिरंगी लढतीचे चित्र दिसता। भाजपाचे उत्तर गोयचे उमेदवार श्रीपाद नाईक हांणी काल ताळगाव मतदारसंघात प्रचार केलो। आपल्याक जिकोवन मोदी सरकाराचे हात बळकट करपाचो उलो तांणी मारला। विजयी करपाचे आव्हान ताणें केले। वेगवेगळ्या मळांनी वावुरपी मतदारांकडे तांणी गाठीभेटी करून संवाद साधलो। 25 वर्सांच्या आपल्या खासदारकीचे कारकिर्दीत केल्ल्या कामाची माहिती मतदारांक दिली। सकाळी ताणें ताळगाव पंचायत कचेरीत भेट दिली। थंय थळावे पंच आणि पणजे महापालिकेचे नगरसेवकांबरोबर संवाद साधलो। ताळगावचे आमदार जेनिफर मोन्सेरात, महापौर रोहित मोन्सेरात आणि हेर मुखेल कार्यकर्ते आशिल्ले। आपणे खासदारकेचे कारकिर्दीत कांयच केले ना हो विरोधकांचो आरोप सारको न्ही। फाटल्या 25 वर्सांत आपणे 1200 कामां केल्यात। आता परस खासदार जाल्या उपरांत आपूण उरिल्ली कामां तडीक लायतलो अशें श्रीपाद नाईक हांणी सांगले। इतले मजगती दक्षिणेच्यो भाजपा उमेदवार पल्लवी धेंपे मोदी सरकारात मंत्रीक जावंक शकता असो विश्वास दाबोळेचे आमदार मंत्री माविन गुदीन हांणी उक्तायला। धेंपे फॅमिलीत वेगवेगळ्या मळांनी लोकांक खूप मोठो आदार आणि सामाजिक वावर केला। पल्लवी धेंपो हांचे शिक्षण खेळा मळार तशेंच प्रसिद्धी माध्यमाच्या मळार मोठो वावर आसा अशी तोखणाय मंत्री माविन गुदीन हांणी केल्या। पल्लवी धेंपो हांणी काल दाबोळे मतदारसंघात प्रचार केलो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी फटीची आश्वासना दिवन सत्ता हातासल्या असो आरोप काँग्रेस पक्षाच्या शेतकार फाट्याचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अगरवाल हांणी केल्या। ते काल पणजे काँग्रेस हाऊसात खबराकारांकडे उलयताले। शेतकारांक जीएसटी कक्षेतल्यान कडेक काढून एणावळ दोबरात करपाचे उतर मोदी सरकारान दिल्ले। शेतकारांक विमो सुरक्षा दिवपाचे उतर दिल्ले। मोदी सरकारा ही आश्वासना पुराय करूंक शकूंक ना। आज शेतकार एमएसपी खातीर आंदोलना करतात अशी टीका अगरवाल हांणी केली। पक्षाचे सरचिटणीस जितेंद्र गांवकार आणि उत्तर गोय जिल्हा अध्यक्ष विरेंद्र शिरोडकर ह्या वेळार आशिल्ले। बायलांक वेंचणुकेक 33% आरक्षण दिवपाविशी विधेयक 1996 पयली आपणे केंद्रात कायदो मंत्री असताना हाडिल्ले। काय कारणाक लागून ते तेन्ना संसदेत आयले ना। आता वेंचणूक लागी पावली म्हण भाजपा सरकारान ते संसदेत हाडून मंजूर करून घेतला असो दावो काँग्रेसीचे उत्तर गोय उमेदवार रमाकांत खलप हांणी केला। नेहरू प्रधानमंत्री आशिल्ले तेन्ना काश्मीर भारताचो भाग जाल्लो असो दावोय तांणी केल्लो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी गोंयाक खासा दर्जो दिवपाचे उतर दिले। आता कोण ताचो उगडास काडिना असो प्रस्नूय खलप हांणी केलो। रमाकांत खलप हांणी काल सांताक्रूज प्रचार केलो। काणकोणचो फुडार सुरक्षित करपा खातीर थंयचे पर्यावरण आणि सैम राखून दवरचो। भगवती पाठारा सारखेल्या पर्यावरण संवेदनशील वाठारात फिल्म सिटी प्रकल्प योग दिवू नाकात असो उलो विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी मारला। काल काणकोणाय इंडिया आघाडीचे दक्षिणेचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडीस हांच्या प्रचाराक गेल्ले कडेन तांणी काँग्रेस कार्यकर्त्यांची बसका घेतली। केपेचे आमदार एल्टन डिकोस्टा, दक्षिण गोयचे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सावियो डिसिल्वा तशेंच काणकोणचे गट अध्यक्ष फुडारी बसकेक हाजीर आशिल्ले। वेळी मतदारसंघातल्या 8 ग्रामपंचायतींनी सरपंचांनी आम आदमी पक्षाचे आमदार क्रूज सिल्वा हांचे फुडारपण दक्षिण गोयात इंडिया अलायन्साच्या उमेदवाराच्या जैता खातीर वावुरपाचे थारायला। आपाचे फुडारी आपल्याक भितात आणि आपल्याचे नदर दवरूत असात असे मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी हालीच वेळी प्रचाराक गेल्ल्याकडेन म्हणिल्ले। ह्या व्यक्तव्याकडेन आपण पक्षान मुखेलमंत्र्याचेर खर टीका केल्या। सिल्वा हांणी 8 सरपंच आणि 5 वांगड्याची बसका घेऊन वेळीत वेंचणूक प्रचाराची रणनीती थारायली आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्या।